नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची कपात केली असून रेपो दर आता 6.25% करण्यात आला आहे. मुंबईत आज बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. जवळपास 5 वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली असून 6 सदस्यीय पतधोरण समितीची बैठक शुक्रवारपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदारांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 6.4% राहण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धीदाराचा अंदाजही 6.9% सहा 6.7% इतका कमी करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर 4.4% आणि पुढच्या आर्थिक वर्षात 4.2% राहील असं मल्होत्रा यांनी सांगितलं. बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाईटच्या नावात bank.in लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. एप्रिलपासून याची सुरुवात होईल. यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाईटच्या नावात fin अर्थात fin.in असा वापर केला जाईल. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि घरखर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यासाठी असेल असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे. आदिवासी क्षेत्रात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार आदिवासी क्षेत्रात प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी गेल्या 30 वर्षात देशात माता मृत्यूदर 83% खाली आला असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रत्येक राज्याला आर्थिक आणि इतर सहकार्य मिळत असल्यानं त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार देणं शक्य होत असल्याचं पटेल यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं दिल्लीच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी R. Alice Waj यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी सुमारे 5,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातले अनेक कलाकार यावेळी संगीत नृत्य आदी कला प्रकारांचं सादरीकरण करणार आहेत. दरम्यान 3 नवीन फौजदारी कायद्यांविषयी लोकांना माहिती देण्यासाठी प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात डिजिटल प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काही कलाकार पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांचे हक्क आणि या कायद्याबाबत जागरुकता निर्माण करत आहेत. प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काल त्यांच्या कुटुंबियांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन तेंडुलकर यांनी अमृत उद्यानात फेरफटकाही मारला. त्यानंतर राष्ट्रपती भवन विमर्श श्रृंखला या उपक्रमाअंतर्गत एका संवादात्मक सत्रात तेंडुलकर यांनी क्रिकेटपटू म्हणून स्वतःच्या प्रवासातील किस्से उपस्थितांना सांगितले. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी 10 फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या तणावाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं पंतप्रधान या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी 36 विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताचं या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी खंडन केलं आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. इतर ज्वलंत विषयावरचं जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या पुरवल्या जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला. खासदार अनिल देसाई, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचवरे, संजय जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे 8 खासदार यावेळी उपस्थित होते. गडचिरोली इथलं लोहखनिज उच्च दर्जाचं असून त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत. येत्या 5 वर्षात गडचिरोली देशातलं स्टील हब म्हणून उदयास येईल अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात होत असलेल्या एडव्हान्टेज विदर्भ या 3 दिवसीय औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10